हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शशोष सेमा वरधन्तु वां गिरः युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तम् च म आधीतम् च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रम् च मे दक्षश्च मे बलम् च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुवंशि च मे शरीराणि च मे ज्येष्ठम् च म आधिपत्यम् च मे मन्युश्च मे भामश्च मे मश्च मे भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धम् च मे वृद्धिश्च मे सत्यम् च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनम् च मे वशश्च मे द्विषिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातम् च मे जनिष्यमाणम् च मे सुक्तम् च मे सुकृतम् च मे वित्तम् च मे वेद्यम् च मे भूतम् च मे भविष्यच्च मे सुगम् च मे सुपथम् च म वृद्धम् च म वृद्धिश्च मे क्लुप्तम् च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंदादा लिमये आपल्याला आज सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय दर रविवार दुपारी 4:30 ते 5:30 असं युवा केंद्र आता नियमित सुरू झालं आणि ते संपलं की ब्युटी क्लॉथ स्टोअर्स मध्ये जाऊन काउंटरच्या आतल्या त्या 6x4 जागेत बसणं हेही ठरून गेलं। युवा केंद्राच्या निमित्ताने गोरक्ष दानवे विजय भगत अशा अजून काही युवा साधकांशी परिचय झाला। त्याच सुमाराला संघाची शाखा आणि पतित पावन संघटना अशा संस्थांशी माझा घनिष्ठ संबंध आला। मी आंतर महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये कबड्डी व्हॉलीबॉल इत्यादी खेळात सहभागी होतो। कॉलेजच्या निवडणुका स्नेहसंमेलन नाटक स्पर्धा भांडणं मारामाऱ्या अशा अनेक उपक्रमांमधून फावल्या वेळात अभ्यास करायचाही प्रयत्न करत असे। दुकानात जायला लागल्यावर स्वामीजींची एक बाब प्रकर्षाने जाणवली आणि ती म्हणजे त्यांची संयमित आपुलकी। आम्ही दुकानात गेलो म्हणजे त्यांना आनंद झालेला स्पष्ट दिसत असे, पण म्हणून ते आमच्याशी खूप बोलत राहतील असंही कधी घडलं नाही। मकरंद विजय आणि मिलिंदवर त्यांचं विशेष प्रेम आहे असं स्पष्टपणे दिसे। दासबोधातल्या कुठल्या समासावर निरूपण झालं, कुठलं ज्ञानेश्वरी ज्ञानकिरण मधलं प्रवचन वाचलं इत्यादी माहिती ते आस्थापूर्वक घेत असत। मला सुरुवातीला त्यांनी अहो जाहो असं म्हटल्यामुळे मला फारच संकोच वाटायला लागला। पुढे काही दिवसांनी सहजच त्यांनी अरे जारे म्हणायला सुरुवात केली। दुकानात केव्हा जायचं याची काहीच माहिती मला नव्हती. मला आठवतं त्यानुसार सकाळी 8:30 वाजता स्वामीजी दुकान उघडत. दुकान उघडलं की सर्वात प्रथम संपूर्ण दुकान काउंटरच्या आतून बाहेरून स्वच्छ झाडून करत. कधी कधी ते मोठे मोठे काउंटर्स ते स्वतः एकट्यानेच हलवायचे आणि त्याच्या आत खालच्या बाजूला जमलेली धूळ कचरा सगळा काढून घ्यायचे. जमा झालेला केर एका केर भरणीत गोळा करून कचऱ्याचा एक डबा होता त्या डब्यात भरत. तेव्हा सदाशिव पेठेतल्या दुकानदारांची एक खास पद्धत म्हणजे दुकानातला केर रस्त्यावर लुटून द्यायचा. पण स्वामीजी तसं कधीही करत नसत. मग दुकानाच्या बाहेर दर्शनी भागात काही साड्या, नवीन आलेल्या साड्या, नवीन आलेल्या चादरी आकर्षक पद्धतीने ते टांगून ठेवत असत. आदल्या दिवशी दुकान बंद करताना कापडाने झाकलेला सर्व माल पुन्हा ते कापड काढून झटकून ठेवून रचून ठेवत. काउंटर्स कपड्यांनी स्वच्छ पुसून घेऊन मग आतल्या स्वामी स्वरूपानंदांची तस्बीर स्वच्छ रुमालांनी अत्यंत मृदूपणाने पुसून काढत. तस्बिरीखालील कोपऱ्यात एक भक्कम तिजोरी होती. ती उघडलेली मी कधीच बघितली नाही. त्या तिजोरीवर स्वरूपानंदांना ओवाळून उदबत्ती ठेवून त्यांच्या खुर्चीमध्ये ते शांत बसत. दुकानासमोरच्या एका वाड्यातून एका मोठ्या तांब्यामध्ये पिण्याचं पाणी भरून आणायला लागत असे. मी जसा दुकानात जायला लागलो तसं मला वाटतं सद्भक्त ताराताई पाणी भरून आणे. हे सर्व होण्यासाठी सुमारे 1/2 पाऊण तास लागे. सकाळची सर्व कामं आटोपली की एका फुलपात्रातून स्वतःच्या उजव्या तळव्यावर थोडंसं पाणी घेऊन ते दोन्ही हातांनी आपल्या चेहऱ्यावर फिरवत असताना हरी हरी, ज्ञानोबा, माऊली, स्वामीराज असं अगदी हलक्या आवाजात त्यांचं स्वागत चालू असे. मी मिलिंद वाटवेला एकदा विचारलं की दुकानात एरवी कधी गेलं तर चालतं का. तो म्हणाला हो, सकाळी आणि संध्याकाळी बरीच लोक जातात. मी गेलो तर चालेल का त्यांना असं मी विचारलं. तो उत्साहाने म्हणाला जरूर जा, काहीही हरकत नाही. यानंतर मी एक दिवशी सकाळी 9 वाजताच दुकानात दत्त म्हणून हजर झालो. स्वामी एकाग्रपणे केर काढण्याचं काम करत होते. मला काय करावं कळेना, आपण बहुतेक चुकीच्या वेळेला आलो असं जाणवलं. एखादा मिनिट गेल्यानंतर स्वामींचं माझ्याकडे लक्ष गेलं. त्यांना मला तिथे उभा पाहून आश्चर्य वाटलं. काय रे, आत्ता कसा आलास? मी म्हणालो की काही नाही, सहज आलो. मी काढू का केर? माझ्या या प्रश्नावर स्वामीजी केर काढता काढता थांबले. किंचित मिश्किलपणे माझ्याकडे पाहत म्हणाले, अरे हे माझं रोजचंच काम आहे, ते मलाच करू दे. तू रोज तर नाही ना येऊ शकणार केर काढायला. मी काय उत्तर देणार? मी मख्खपणे तिथंच उभा राहिलो. स्वामीजींनी मंद स्मित करत आपली कामं पूर्ण केली. इतक्या ताराताई पाण्याचा तांब्या भांड घेऊन आली. तिलाही माझ्या या अवेळी येण्याची थोडीशी गंमत वाटली असावी, पण ती काहीच बोलली नाही. स्वरूपानंदांना उदबत्ती ओवाळून स्वामीजी खुर्चीत बसले. चेहऱ्यावरून पाणी फिरवलं. हरी हरी म्हणत पुन्हा माझ्याकडे बघितलं. तोपर्यंत मी तिथेच जागच्या जागी उभा होतो. मला म्हणाले, ये आत, बस इथे. मी थोडासा ओशाळलेल्या चेहऱ्याने आत जाऊन बसलो. ताराताई पण एका कोपऱ्यात बसली होती. इतक्यात अजून 2-3 साधक आले. बरोबर 9:30 वाजता स्वामीजींनी केवलम करुणाकारम ही प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. इतर सर्वजण शांतपणाने डोळे मिटून प्रार्थना म्हणायला लागले. मला प्रार्थना वगैरे काहीच येत नव्हतं. मी आळीपाळीने सर्वांकडे बघत बसलो होतो. प्रार्थना संपली. स्वामीजींनी स्वरूपानंदांकडे अत्यंत भावपूर्ण दृष्टीने बघितलं. स्वामीजी स्वामीजी असे उद्गार काढले. हातात प्रसादाचा डबा घेऊन मला जवळ बोलवलं. मी उठून त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. माझ्या हातावर प्रसाद ठेवताना अत्यंत हळुवारपणे मला समजावत ते म्हणाले, सकाळी 9:30 दुकानात प्रार्थना असते, आपण त्यावेळीच यावं. आधी माझी कामं चाललेली असतात आणि मी एकटाच ही कामं करतो. काय आहे, मलाही या कामांनी आपोआपच व्यायाम होतो ना. मग म्हणाले, ये आता. मुकाट्याने उठून मी हळूच दुकानाच्या बाहेर पडलो. मला प्रथमच स्वामीजींच्या वेळेच्या बाबतीतला कटाक्ष लक्षात आला. पण त्यांनी इतकं प्रेमाने मला माझी चूक समजावून दिली की माझा विश्वासच बसेना. त्यानंतर मी मिलिंद वाटवेला विचारून दुकानात जाण्याच्या वेळा निश्चित करून घेतल्या. सोमवारी दुकान बंद असतं ते सुद्धा एका सोमवारी बंद दाराचं दर्शन घेतल्यावर माझ्या लक्षात आलं. स्वामीजींचं दुकान हे रोजच असतं अशी एक समजूत झालेली होती. जसं दुकानात जायला लागलो तशी स्वामीजींविषयीची भीड थोडी थोडी चेपायला लागली. तेव्हा बहुतेक साधक त्यांना बाळासाहेब म्हणून संबोधत असत. काही जण त्यांना मधूनअधून स्वामी म्हणत. मला निश्चित त्यांना काय म्हणावं हे कळेना. मी पंकज सुनील शशांक यांनाही याबद्दल विचारलं पण निश्चित काही लक्षात येत नव्हतं. एक दिवस मिलिंदला विचारलं. तो म्हणाला की त्यांचं सांप्रदायिक नाव स्वामी माधवनाथ असं आहे पण बरेचदा आमच्या तोंडात बाळासाहेब असंच येत. मात्र एका युवा केंद्रानंतर याचं निस्संदिग्ध उत्तर मकरंदनी आम्हाला दिलं. तो म्हणाला, आपण सर्वांनी त्यांना स्वामी माधवनाथ म्हणणंच बरोबर आहे आणि सर्वांनी तसा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. त्यांच्याकडे येणारी वयस्कर मंडळी ज्यांचा त्यांच्याशी पुष्कळ परिचय आहे त्यांना सहजच बाळासाहेब असं म्हणत असली तरी आपण स्वामी असंच त्यांना म्हणूयात. आता हे आठवताना गंमत वाटते. पण सद्गुरूंना आपण काय म्हणायचं की त्यांची तीच प्रतिमा आपल्या हृदयात पक्की कोरली जाईल हा महत्वाचा विचार मकरंदकडून आम्हा सर्वांना त्या दिवशी मिळाला. आम्हा मित्रांना त्यांना स्वामी म्हणण्याबद्दल कुठलीच अडचण त्यानंतर कधीच आली नाही.
निलिमाताई पाठक एक 8-10 मिनिटात त्यांचं मनोगत व्यक्त करतील तिकडून. निलिमाताई नागपूरला असतात. आत्मबोधाच्या वाटा हा नागपूर तरुण भारतने जो उपक्रम चालवला ते पाठक काका त्यांचे यजमान. नागपूर तरुण भारतचे त्यावेळेला संपादक होते. नागपूरमध्ये अतिशय उत्तम असे केंद्र त्या चालवतात. त्या स्वतः निरूपण देखील करतात. स्वामी माधवनाथांच्या त्या अनुग्रहित आहेत.
नमस्कार सगळ्यांना. स्वामीजींना वंदन. 4-5 दिवसांसाठी पुण्याला आल्यानंतर केंद्रात आलं नाही असं होत नाही. आपलं कोणी ओळखीचं असेल का नसेल का पण स्वामीजीच ओळखीचे असतात. त्याच्यामुळे बाकी कोणाच्या ओळखीची म्हणजे भीती नाही वाटत. किंवा आपण नागपूरकर आहोत पुणेकर आपल्याला काय समजतील असं पण नाही वाटत.
त्यांना फार चांगलं समजतात. स्वामीजी म्हणायचे की नागपूरकरांकडं नागपूरमध्ये भावाची घाऊक पेठ आहे असं स्वामीजी म्हणायचे. आणि वर असंही म्हणायचे की पुण्यात मला मात्र प्रेम मिळालं.
तसंच मलाही म्हणावं लागेल. स्वामीजींच्या आशीर्वादाने मी केंद्र चालवते नागपुरामध्ये. गीता ज्ञानेश्वरी असं त्याचं स्वरूप आहे. 15 वर्ष झाले हे केंद्र चालवत होते, अजूनही चालवते, पण 15 वर्ष झाले आणि ज्ञानेश्वरी संपली पहिल्यांदा वाचून. आणि म्हणून त्या निमित्ताने आम्ही सगळ्या भगिनींनी एक शिबिर घ्यायचं ठरवलं आणि 3 दिवसाचं असं निवासी शिबिर आम्ही आता तिथे घेतलं. त्या शिबिरात मार्गदर्शन करायला विवेकजी घासासी आणि आदरणीय मंदाताई गंधे अमरावतीच्या आहेत. अतिशय सुंदर निरूपण त्यांनी केलं आणि त्यांनी विषय घेतला होता की गीतेतील भगवंतांनी दिलेली आश्वासनं. तेव्हा त्यांनी सांगितलं की तशी 22 आश्वासनं भगवंतांनी दिली आहेत, पण आपल्या 3 दिवसाच्या ह्याच्यात फक्त आमची 6 आश्वासनं झाली. अतिशय सुंदर निरूपण करत त्यांनी ती आश्वासनं आमच्यापर्यंत पोहोचवली. आणि विवेकजींनी विषय घेतला होता पसायदान एक अंतरयात्रा, आणि त्या अंतरयात्रेत आम्हाला फिरवून आणलं. आणि आणखी एक व्यक्ती होत्या कोल्हापूरच्या मंजुश्री गोखले, त्यांनी 3 पुस्तकं लिहिली आहेत. एक आहे ओंकाराची रेख जना, एक आहे चोखोबांवरचं जोहार मायबाप जोहार, आणि तिसरं होतं ज्ञानसूर्याची सावली सोपानदेव. आणि या 3 व्यक्तिरेखा त्यांनी आमच्या समोर मांडल्या अतिशय प्रभावीपणे. आम्ही काय केलं, फक्त शिबिर केलं आणि शिबिरामध्ये मोबाईल बंद ठेवले. कोणीही आपल्या घरी बोलणार नाही आणि कोणीही कुठलाही फोन घेणार नाही असं आम्ही 3 दिवस ठरवलं होतं. आणि त्यांनी काही काही गोंधळही झाले, पण ते होऊ दिले. आम्ही शिबिरामध्ये त्याचा व्यत्यय येऊ दिला नाही. आणि प्रत्येक प्रवचनाच्या आधी असे ग्रुप केले होते 3-3, 4-4 जणींचे, आणि त्यांनी गीतेचा 1-1 अध्याय म्हणायचा. आणि सुरुवातीचं प्रवचनाच्या आधी हे कोण आहेत, हे काय बोलणार आहेत वगैरे हा सगळा फापट पसारा काढून टाकला होता. हे सगळं काढण्याचं सुद्धा श्रेय स्वामीजींना जातं. मी मागे स्वामीजी माधवनाथांची तुला बघायला इथे आले होते, म्हणजे इथे आले आणि त्यावेळेला नेमकी त्यांची तुला होती, आणि त्यावेळेला किती पद्धतशीरपणे काम केलं जातं याचं प्रात्यक्षिक मला मिळालं. आणि ते मनावर इतकं ठसलं की वेळेचं गणित एकही मिनिटं इकडे तिकडे होऊ द्यायचं नाही असा एक मनावरती जो ठसा पडला होता. तो आम्ही शिबिरात सुद्धा, खूप मोठं शिबिर नव्हतं, आम्ही 35 जणी होतो, पण त्या वेळा सगळ्या वेळा पाळणं आणि प्रत्येक वेळेला काहीही एखादी गोष्ट बाकीची राहिली असली तरी शिबिराची वेळ झाल्यानंतर तिथे येऊन आणि गीतेचा अध्याय ज्यांना सांगितला असेल त्याबरोबर येऊन म्हणत होत्या. आणि अशा पद्धतीने जास्तीत जास्त भगवंताच्या सोबत राहण्याचं एक प्रयत्न आम्ही भगिनींनी 15 वर्षाच्या गीतेची ज्ञानेश्वरीची सांगता करण्यासाठी केला. स्वामीजींना सगळा अहवाल आधी मी सांगितलाच होता आणि त्यांच्या आशीर्वादाने असं आमचं हे आध्यात्मिक शिबिर 3 दिवसाचं खूप छान पद्धतीने पार पडलं. आचार्याला सांगितलं होतं की सात्विक स्वयंपाक कर की जेणेकरून आम्हाला प्रवचन ऐकताना झोप येणार नाही, हे मात्र तू कटाक्षाने पाळ, कारण तुझ्यावरच आमचं सगळं श्रवण भक्ती अवलंबून आहे. आणि त्यांनी देखील खरोखर खूप छान पद्धतीने आम्हाला सात्विक जेवण देऊन तसंच सात्विक सगळं श्रवण करायला आणि लाभ करून दिला. म्हणजे 3 दिवसाचं शिबिर झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा घरी जाण्याची वेळ आली अजून एखादा दिवस का नाही ठेवला असं प्रत्येकाला वाटलं, म्हणजे म्हटलं शिबिर संपन्न झालं. कारण असं जर वाटलं असतं की कधी एकदा संपताय तर मग त्या शिबिराची मजा नसती आली. आणि ती मजा आम्ही सगळ्यांनी एका छोट्याशा प्रयत्नातून केली. सर्व संत मंडळींचे स्वामीजींचे आशीर्वाद लाभले म्हणून अशा पद्धतीने आम्ही एक उपक्रम केला. तो फक्त स्वामीजींच्या आज्ञेवरून खूप काही मोठं आम्ही केलं असं नाहीये, पण स्वामीजींनी बोल म्हटल्यावर बोलायचं म्हणून हे सगळं आपल्या समोर निवेदन केलं.
आता यावेळेला शिबिराचा जो उपक्रम होता तो तुम्हाला सांगायला मिळाला आणि तो सांगून तुम्ही सुटका करून घेतली. पुढच्या वेळेला मात्र एक 10 मिनिटाचं निरूपण तुम्हाला करायला लागणार. निलिमाताईंचा मला खरं म्हणजे मेसेज आला होता की त्यांनी हा सगळा उपक्रम कसा झाला याचा मला एक SMS पाठवला आणि प्रत्यक्ष तुम्हाला सांगण्यासाठी फोन कधी करू असं मला विचारलं होतं. त्या 2-3 दिवसात फार गडबड असल्यामुळं त्यांच्या SMS उत्तरही मला पाठवता आलं नाही आणि मग नंतर तो SMS मागे पडला असं झालं. तर तीही संधी या निमित्ताने साधली गेली. आपल्या भूगावच्या साधक निवासामध्ये साधकाश्रमामध्ये सहभागी झालेले मिलिंददादांचं मध्यंतरी शिबिर झालं. एक साधक मिलिंद नेने त्यांनी एक पत्र मला दिलेलं आहे ते मी वाचतो. मी मिलिंद नेने आपल्या संस्थेच्या 21 ते 23 मार्च 2014 दरम्यान भरविलेल्या भूगाव येथील साधना शिबिराचा आनंद घेऊन 10 दिवसांपूर्वीच परत आलो आहे. मी श्रीयुत सुरेश राहळकर राहणार राहळकर राम मंदिर यांच्या प्रेरणेने साधना शिबिरास पहिल्यांदाच आलो होतो. शिबिराचे 3ही दिवस कायमचे स्मरणात राहतील असे होते. आपल्या सान्निध्यातील पहिला दिवस व संध्याकाळचे मिनी MP थिएटर मधील औपचारिक सत्र व त्यातील मोकळेपणा सर्वांनाच भावला. त्याचप्रमाणे सद्भक्त श्री मिलिंद लिमये व सद्भक्त श्री सुधीर रामदासी यांचे ज्ञानपूर्ण व भावपूर्ण योगदान परिपूर्ण वाटले. 3ही दिवसांच्या कार्यक्रमांमधील विविधता व चिंतन विश्रांतीसाठी दिलेला योग्य वेळ यामुळे कुठलेही टाइम प्रेशर जाणवले नाही. सद्भक्त श्री साखरदांडे यांचा स्वभाव त्यांच्या आडनावाप्रमाणेच गोड वाटला. माझ्या डायबिटीसची पातळी वर गेली नाही, त्यामुळे आध्यात्मिक पातळीवरील दिलेले व घेतलेले प्रेम व स्नेह हा डायबिटीसवरचा इलाज होऊ शकतो असा विश्वास निर्माण झाला. भूगाव येथील आपल्या साधना शिबिराची जागा, तेथील वनराई व तेथील फळे खावयास येणारे पक्षी पाहून मला पावस येथील श्री सद्गुरु स्वामी स्वरूपानंदांनी पावन केलेल्या श्री देसाई यांच्या वाड्याची आठवण अत्यंत तीव्रतेने झाली. गेली 6 वर्षे मी दरवर्षी पावस येथे जाऊन सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांचे आशीर्वाद घेतो आहे. 1969 ते 1974 पर्यंत रत्नागिरीमध्ये स्थित असताना मला सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांचे प्रत्यक्ष आशीर्वाद किमान 6 ते 7 वेळा घेण्याचे भाग्य लाभले होते. भूगाव येथील साधना शिबिरामध्ये खोली क्रमांक 15 मध्ये माझ्या बरोबरीचे सर्व साधक माझ्यापेक्षा वयाने 25 ते 30 वर्षांनी लहान व युवा पिढीतील होते. या युवा पिढीतील आध्यात्मिक तळमळ पाहून भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे याबद्दल माझ्या मनात शंका उरली नाही. या सर्व गोष्टींचे श्रेय आपणास आहे. आपल्या संस्थेचे कार्य उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना करून हे आभार पत्र संपवतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पूर्वी आपण प्रत्येक शिबिर झाल्यानंतर शिबिरामध्ये काय घडलं याच्या संबंधी एक कार्यक्रम ठेवत असू. पुढं तो कार्यक्रम अगदी अहवाल वाचनासारखा असा कित्येकांना वाटायला लागला. असं असल्यामुळं काही काळ त्या कार्यक्रमाला आपण एक विराम दिला. पण मधूनच येणारं असं एखादं पत्र आपल्या सगळ्यांना भोगावच्या साधना शिबिराबद्दल माहिती देण्यासाठी म्हणून खरंच उपयुक्त ठरेल असं मला वाटलं. एक प्रश्न आहे, शरीरांतर्गत चैतन्याला किंवा त्यामुळे शरीरस्थित चेतनेला जीव म्हणतात का? निलिमाताई, हा प्रश्न देखील नागपूरहूनच आलाय बर का. मग जीव आणि आत्मा हे वेगळे समजायचे का? दोहोत फरक आहे का? फरक मानला तर जीव ब्रह्मैक्य जीवो जीव ब्रह्मैव ना पराहा या वचनाला आक्षेप घेता येईल. आत्मा जीव एकच मानले आणि आत्मा नित्य असंग असला तरी जीव शरीरातून जाताना त्या जीवाची शरीराविषयीची आसक्ती नष्ट होते की कमी होते? मग जीवाच्या शरीर त्यागाच्या वेळेस आसक्तीमुळे यातना का व्हाव्यात? निसंग असून आसक्तीचे प्रगटीकरण हे आत्म्याच्या स्वतंत्रतेला असत्यतेचा काळीमा निर्माण होतो. या दोन परस्पर विरोधी विचारांचे खरेपणाविषयी साशंकता निर्माण होते. त्याचे निराकरण कसे होणार? स्वतंत्रतेच्या इष्टाला पारतंत्र्याचे लांछन आसक्तीमुळे निर्माण याचे निराकरण कसे समजणार, कसे करणार? अशा अशा प्रकारचा एक प्रश्न विचारलेला आहे. शरीरांतर्गत चैतन्य किंवा त्यामुळे शरीरस्थित चेतनेला जीव म्हणतात का असं म्हटलेलं आहे. शरीरांतर्गत चैतन्य आहे याच्यात काही शंका नाही. शरीराच्या अंतर्गत जे चैतन्य आहे ते चैतन्य आपल्याला मनामुळे अनुभवाला येतं. चित्तामुळं बुद्धीमुळं अनुभवाला येतं. शरीरांतर्गत जे चैतन्य मन बुद्धी चित्त अंतकरण यामुळे आपल्याला समजतं तेही चैतन्याची किरणच आहेत. पण त्याच्याही बुडाशी असणारी जी मूळ जाणीव किंवा अधिष्ठान, त्या मूळ जाणीवेला किंवा अधिष्ठानाला जीव असं म्हणतात. त्याला जीव चैतन्य असं म्हणण्याचा प्रघात आहे. त्या जीव चैतन्यामुळेच मन बुद्धी चित्त अंतःकरण हे प्रेरित होतात आणि ते कार्यरत असल्याचं दिसतं. त्यामुळे शरीरस्थित चेतना जी आहे ती चेतना देखील जीवामुळं आहे. शरीरस्थित चेतनेला जीव म्हणतात का असं म्हटलेलं आहे. त्याच्याऐवजी शरीरस्थित जी चेतना आहे त्या चेतनेच्या बुडाशी त्याचा मूल स्त्रोत हा जीवाच्या माध्यमातून येतो. मग जीव आणि आत्मा हे वेगळे समजायचे का? मुळातच पहिलं विधान तितकं बरोबर नसल्यामुळं जीव आणि आत्मा, एकदम आत्मा हा शब्द आला या सगळ्या प्रश्नामध्ये. हा जो जीव आहे या सर्व चेतनेच्या शरीरांतर्गत चेतनेच्या बुडाशी असणारी जी जीवशक्ती आहे ती जीवशक्ती आपल्या स्वतःला शरीराचा किंवा इंद्रियाचा एक भाग असं जणू समजते. जसं या पिवळ्या वेल्वेटवर स्फटिक ठेवला तर तो स्फटिक देखील पिवळा भासतो, तशी जीवाची परिस्थिती निर्माण होते. देह आणि देह इंद्रिय मन यांच्या संपर्कामुळं किंवा यांच्या संबंधामुळं जीव हा त्यांच्या विकारांनी बाधित झाल्यासारखा दिसतो. एवढंच नव्हे तर त्याच्या सुख दुःखामध्ये देखील तो रस घेताना दिसतो. असं असल्यामुळे मी सुखी मी दुःखी अशा प्रकारचा अबोधात्मक भाव जीवाच्या ठिकाणी निर्माण होतो. याच जीवाला म्हणजे अधिष्ठानभूत सत्ता मात्र चैतन्य स्वरूप अशा जीवाला आपण अविनाशी आहोत असा खऱ्या अर्थाने बोध होतो. हा जीव आपलं मूळ स्वरूप जेव्हा जाणतो किंवा ओळखतो तेव्हा त्या जीवालाच आत्मा असं म्हणण्याचा प्रघात आहे. आत्मा हा शब्द देखील मी याला उद्देशून वाङ्मयामध्ये आलेला आहे. आपण स्वतःचा उल्लेख आत्मा म्हणजे मी अशा प्रकारे करतो. त्यामुळे पारमार्थिक परिभाषेत आत्मा म्हणजे निर्गुण निराकार अव्यय अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद अशी पारमार्थिक परिशुद्ध जी व्याख्या आहे आत्म्याची त्याप्रमाणे जीव चैतन्याला जेव्हा अशा प्रकारे आपण आहोत असा बोध होतो तेव्हा त्याला आत्मा असं म्हणतात. वस्तुतः आत्मा हा मूळ असणाऱ्या वैश्विक जाणीवेशी तदाकार असल्यामुळं म्हणजे परमात्म्याशी तदाकार असल्यामुळं देहाच्या सापेक्ष त्याला आत्मा असं म्हणतात. एरवी तो परमात्माच असं असल्यामुळं जीवो ब्रह्मैव नापरहा असं म्हटलेलं आहे. जीव हा मुळातच ब्रह्म आहे मुळातच परमात्म स्वरूप आहे. फरक मानला तर जीवो ब्रह्मैव नापरहा या वचनाला आक्षेप घेता येईल तसा घेता येणार नाही. कसा घेता येईल? कारण जीव आणि आत्मा हे मुळातच एक आहेत. जीवाला जेव्हा स्वरूपबोध होतो म्हणून आत्मज्ञान किंवा आत्मविषयक ज्ञान हे तिराईत नाही. हे आपल्या स्वतःच ज्ञान आहे. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया तेची कारण यया अज्ञाना मूळ असं म्हटलेलं आहे. आपलाच आपल्याला पडलेला विसर हा अज्ञानाला मूळ आहे. त्यामुळे आत्मा स्वतःबद्दलच्या अज्ञानामुळं विसरामुळं जीवदशेला येतो. म्हणून समर्थांनी ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान असं म्हटलेलं आहे. आपणच आपल्याला ओळखणं पाहणं आणि त्याच्याशी तदाकार होणं आपणच आपल्याला म्हणजे जो जीव आहे त्यांनीच आपल्या स्वतःला आपण आत्मा आहोत असं समजून घेणं. आत्मा जीव एकच मानले आणि आता नित्य असंग असला तरी जीव शरीरातून जाताना त्या जीवाची शरीराविषयीची आसक्ती नष्ट होते की कमी होते? आत्मा आणि जीव एकच मानले आणि आत्मा नित्य असंग असला तरी पण जीव हा स्वतःला आपण नित्य आहोत असंग आहोत असं समजत नाही ही अडचण आहे. मी जीव मज बंधन असं जीव स्वतःला समजत राहतो. मज आहे जन्म मरण केल्या कर्माचे फळ आपण भोगीन आता असं अज्ञानाने जीव म्हणत असतो. असं असल्यामुळं आत्मा आणि जीव हे मुळात एक असले तरी आपल्या स्थितीत आत्ता आपण आहोत त्या स्थितीमध्ये आपण जीवभावानी आहोत आपण आत्मभावानी नाही. आपण जीवभावानी आहोत म्हणून तर आपल्याला संघ जडलेला आहे. आपल्याला देहाचा संघ आहे आपल्याला मनाचा संघ आहे आपल्याला कर्मांचा संघ आहे संसाराचा संघ आहे कर्मफळाचा संघ आहे. याच्यातून आपण सुटलेले नाहीत. किती गोष्टींचा संघ आपण वापरतो किती गोष्टींच्या संघामध्ये आपण सापडतो. त्यामुळं आत्मा जरी असंघ सापडला म्हटला असला तरी आत्ताच्या आपल्या आहे त्या स्थितीमध्ये मात्र आपण संघी आहोत हे प्रथम समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर मग सगळी थिअरेटिकल चर्चा होईल. याच्यात आपण कुठेतरी आहोत आपला कुठेतरी संबंध आहे. नुसता आत्मा आणि जीव याच्याबद्दल चाललेलं नाहीये.
आपला अनुभव काय आहे, आपण असंग आहोत असा आपला अनुभव आहे कुठं, आपण सापडलेले आहोत, देहात सापडलेले आहोत, संसारात सापडलेले आहोत, आपण संगी आहोत असा आपला भाव आहे. आत्मा व जीव एकच मानले आणि आत्मा नित्य असंग असला तरी आत्मा असू देत असंग जीवभावाने आपण मात्र बद्ध आहोत. तरी जीव शरीरातून जाताना त्या जीवाची शरीराविषयीची आसक्ती नष्ट होते की कमी होते असं विचारलेलं आहे. जीव शरीरामधून जाताना त्या जीवाची शरीराविषयीची जी आसक्ती आहे त्याच्याविषयी शास्त्र फारसं सांगत नाही. पहिली गोष्ट, जीवाची शरीराविषयीच्या आसक्तीबद्दल शास्त्र फार बोलत नाही. मात्र शरीराच्या जीवाला धारण करण्याच्या आसक्तीबद्दल शास्त्र सांगतं. शरीराला आत्म्याला सोडायचं नसतं, शरीराला जीवाला सोडायचं नसतं. जी सगळी तडफड होते ती सगळी देहाला चैतन्य धरून ठेवायचं असतं म्हणून तडफड होते. पण देह ते करू शकत नाही. एक परिस्थिती अशी येते की त्या परिस्थितीमध्ये त्या चैतन्याला टिकून ठेवणं देहाला कठीण जातं किंवा अशक्य होतं. असं जेव्हा होतं तेव्हा नाईलाजानी देह जीवाला सोडून देतो. प्रकृती पुरुष विवेचनामध्ये देखील सांख्यशास्त्रामध्ये कपिल मुनींनी सांगितलेल्या प्रकृती आणि पुरुष हे एकमेकांपासून अतिशय वेगळे आहेत असं सांगितलेलं आहे. थोडा आवाज वाढवतो का? थोडा वाढवायला पाहिजे किंचित. कपिल मुनींनी सांगितलेल्या प्रकृती पुरुष, हा ठीक आहे, प्रकृती पुरुष विवेचनामध्ये त्यांनी असंच सांगितलंय की प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत. हे एक, हे एकमेकांपेक्षा अत्यंत स्वतंत्र आहेत. पुरुष आणि प्रकृती एकत्र येतात तेव्हा देखील पुरुष हा अत्यंत असंगच असतो. तो कोणतंही कर्म करत नाही, कोणत्याही कर्माचा तो प्रेरक नाही, कोणतंही फळ भोगणारा तो नाही. मात्र त्याच्या आश्रयाशिवाय, त्याच्या उपस्थितीशिवाय, त्याच्या बरोबर असल्याखेरीज प्रकृती ही टिकू शकत नाही. त्यामुळं प्रकृतीने पुरुषाला धरून ठेवलेलं असतं. आणि जेव्हा देह जातो तेव्हा मुळातच असंग असलेला असा पुरुष, पण प्रकृती पुरुषाला आपल्या कचाट्यातून मुक्त करते असं म्हटलेलं आहे. वेदांत्यांनी देखील जे या दोन शास्त्रांमध्ये जरी फरक असला तरी प्रकृतीचीच तडफड होते देह सोडत असताना, जीवाची तडफड होते असं कुठंही म्हटलेलं नाही. जी तडफड होताना दिसते ती सगळी प्रकृतीची होते. हात पाय झाडले जातात, एकदा मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, आपल्या केंद्रातल्या एका कोणाची प्रकृती पाहण्यासाठी म्हणून गेलो होतो आणि तो काय म्हणायचं, सेमी प्रायव्हेट का त्याला म्हणतात, म्हणजे दोन पेशंट असतात असा तो वॉर्ड होता किंवा खोली होती. आणि मी ज्यांच्याशी बोलत होतो, माझ्याबरोबर आणखी एक दोन जण होते, त्यांच्या शेजारचे जे पेशंट होते त्यांची अचानक काहीतरी प्रकृती बिघडली. त्यांची पत्नी घाईघाईने सांगायला गेली बाहेर आणि नर्सेस आल्या, ताबडतोब डॉक्टर आले, पडदे सरकवले गेले आमच्या इथले मधले आणि चिकार आवाज यायला लागले त्यांची छाती ते जोर जोरामध्ये, त्यांना हार्ट अटॅक येत होता. त्यांची जी तडफड होत होती ती शरीराची तडफड होत होती. लगेच त्यांना तिथून आयसीयूमध्ये हलवलं गेलं. मी असं पाहिलं की सगळी धावपळ चाललेली होती ती त्यांच्या प्रकृतीची धावपळ चाललेली होती. जीवाच्या शरीर त्यागाच्या वेळेला खरं म्हणजे प्रकृती जीवाला सोडून देते. प्रकृतीला जीवाला धरून ठेवणं हे अशक्य होतं. कारण अशी काही घटना घडते की प्रकृतीचं म्हणजे देहाचं जे यंत्र आहे ते यंत्र एका पाठोपाठ एक बंद पडायला सुरुवात होते तेव्हा प्रकृती नाईलाजाने जीवाला सोडून देते, तिची इच्छा नसते. मात्र जीव अबोधात्मक म्हणजे आपल्या परिस्थितीमध्ये आपला विचार केला तर आपण मुक्त आहोत असा आपला भाव नसल्यामुळं आणि आपण देह आहोत मन आहोत असा भाव असल्यामुळं आणि मनाद्वारे अंतःकरणाद्वारे बुद्धीद्वारे आपण विषयामध्ये रमत असल्यामुळं विषयामध्ये रमणं विषयापासून सुख घेणं नवीन नवीन संकल्प करणं काही संकल्प पूर्ण होणं काही अपूर्ण राहणं असं जीवनामध्ये सतत चालू असतं आणि त्याचे अबोधात्मक संस्कार जीवाने स्वीकारलेले असतात त्यामुळं ते संस्कार घेऊन मुळातच आता मुक्त भावना नाही त्यामुळं तो जीव परत एखाद्या देहाचा आश्रय घेतो किंवा एखादा देह त्या जीवाला पकडतो आणि परत जन्म होतो. जन्म घ्यावा लागे वासनेच्या संगे असं तुकाराम महाराजांनी याच करता सांगितलेलं आहे. आसक्तीमुळे यातना का व्हाव्यात, प्रकृतीला यातना होणारच. साधा चिमटा जरी घेतला बाकीचं द्या सोडून, करकचून जर चिमटा घेतला एखादी दुसऱ्याला तरी देखील त्याला दुखेल, यातना होतीलच. त्यामुळे यातना का व्हाव्यात हा प्रश्न अगदीच निरर्थक आहे. यातना होतात तेव्हा का व्हाव्यात असं म्हणूच शकत नाही तुम्ही. जे आहे ते स्वीकारावंच लागतं आणि या यातना देहाला होतात. निस्संग असून आसक्तीचे प्रगटीकरण हे आत्म्याच्या स्वतंत्रतेला असत्यतेचा काळीमा निर्माण करतं का? मुळीच करत नाही. सोयीनी आत्मा शब्द वापरायचा आणि सोयीनी जीव शब्द वापरायचा असं तुम्ही करू शकत नाही. आत्मा हा मुळातच निस्संग आहे आणि आसक्तीचं जे प्रगटीकरण आहे ते प्रगटीकरण देहाच्या म्हणजे प्रकृतीच्या अंगाने होतं. जीव त्याच्यात गुंतलेला असतो सापडलेला असतो त्यामुळं जोपर्यंत त्याला रिअलाइज्ड सोल म्हणून तो मान्य पावत नाही त्याचा अंतर अनुभव तसा होत नाही तोपर्यंत तो संगी आणि बांधलेलाच राहतो. आत्म्याचा याच्याशी तसा संबंध काही नाही. निस्संग असून आसक्तीचे प्रगटीकरण हे आत्म्याच्या स्वतंत्रतेला असत्यतेचा काळीमा निर्माण होतो. या दोन परस्पर विरोधी विचारांचे खरेपणाविषयी साशंकता निर्माण होते. काही नाही तसं काही होत नाही. आपला स्वतःचा मनाचा गोंधळ आहे एवढंच, बाकी तशी साशंकता ठेवण्याचं कारण काही नाही. आत्मबोध झालेला नसेल तेव्हा जीवाच्या बाबत हे असंच घडणार, शरीराच्या बाबतही तसं घडणार. एवढंच नव्हे तर आत्मबोध झालेल्या पुरुषाला देखील यातना आहेत. ज्ञानेश्वर महाराज जे म्हणतात बराड्यासारखे लक्षण अंतकाळी, याच्यामधून प्राप्त पुरुषाला वजा केलेलं नाहीये. त्याच्याही देहाला यातना होणार. रामकृष्णांचा घसा पुढे पुढे बोलता येईना, पाणी पिता येईना. ती मुलं रडत असत की यांना निदान पाणी तरी पिता यावं, थोडस खाता तरी यावं, पोटात भूक आहे पण गिळताच येत नाही, घशाचा कॅन्सर झालेला. मग असं म्हणणार तुम्ही की रामकृष्णांना घशाचा कॅन्सर झालेला होता, आणि जेवणाच्या आसक्तीचं प्रगटीकरण आत्मा असंग असताना आणि अभोक्ता असताना कसं काय घडलं? देह आहे तोपर्यंत देह धर्म हे राहणार. ज्ञात्याचा देह कितपला अथवा श्वानादिकी भक्षिला हे प्रशस्त नवटे जनाला मंद बुद्धिस्तव असं समर्थांनी म्हटलेलं आहे. ज्ञानी पुरुषाला देखील सगळ्या प्रकारच्या देहाच्या यातना त्याच्या त्याच्या प्रकृतीप्रमाणे होतात. स्वरूपानंदांना ज्या व्यक्तीला त्यांनी बोलवलेलं असेल किंवा ज्या वेळेला जी व्यक्ती येणं अपेक्षित असेल त्याच्यापेक्षा वेगळी व्यक्ती आली तरी देखील त्यांचे पल्स वाढत असत. मग कसं काय वाढत असत? एवढे शांत स्वरूप, स्वतःच्या आनंदामध्ये निमग्न झालेले, अशा अश्रद्धेने तुम्ही म्हणू शकत नाही. त्यांची एक प्रकृती होती, त्यांचा एक देह होता, त्यांचा एक देहधर्म होता. त्यांना वारा देखील असा थेट वारा घातलेला सहन होत नसे. त्यांना तुम्ही जर कोणी पावसला गेला असाल कधी, तर त्यांचा जो पलंग आहे त्याच्या बाजूला समोर एक बाक ठेवलेला आणि तिथं आलेली व्यक्ती बसत असे, तर सेवेकऱ्यांनी त्या बाकावर बसून स्वतःला वारं घ्यायचं आणि जी हवा हलायची तेवढी स्वरूपानंदांना पुरायची. असा थेट वारा, त्यांची देहस्थिती विकल होती. तर जोग महाराज कुस्त्या करत असत उरुसामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये आणि रोज पुरणपोळी खात असत. मग संत असून रोज पुरणपोळी कसे काय बरं खात होते? एकदा त्यांना विचारलंही कोणी की महाराज तुम्ही तर एवढे संत आणि रोज पुरणपोळी, तेव्हा ते म्हणाले मग तुला काय वाटलं संत कडवा खातात की काय असं म्हणाले. पण स्वरूपानंद रोज पडवळाची भाजी खात असत. पण हे जे खाणं आहे या खाण्याची चर्चा ही कितीही म्हटलं तरी प्रकृतीचीच आहे. कोंदोलेकर महाराजांना दमा होता, मग आत्मा एवढा निस्संग असताना त्या दम्याचा त्यांना त्रास कसा होत होता? चुकीच्या गृहितावर विचारलेले जे प्रश्न असतात त्याला उत्तर तरी कशी देणार? निस्संग असून आसक्तीचे प्रगटीकरण, देह सोडताना होणाऱ्या यातना आणि देह असताना देखील होणाऱ्या यातना, असतातच ना यातना, पण या यातना असतात हे मान्य करावं लागतं. काही गोष्टी आहेत असं मान्य करावं लागतं. त्यांचं मग मोठेपणा कशामध्ये? त्यांचा मोठेपणा त्यांनी कामना विवर्जित जे जीवन जगले त्याच्यामध्ये असतो. ते त्यांच्या समबुद्धीमध्ये त्यांचा मोठेपणा असतो, त्यांच्या द्वेषरहित बुद्धीमध्ये त्यांचा मोठेपणा असतो. त्यांचा मोठेपणा हा त्यांनी मिळवलेल्या शांती समाधानामध्ये असतो, आहे त्या परिस्थितीला भगवत इच्छा म्हणून स्वीकारण्यामध्ये त्यांचा मोठेपणा असतो. त्यांचा मोठेपणा नक्की कशात असतो हे जर आपल्याला कळलं नाही तर एक चमत्काराचा गूढ असा परमार्थ निश्चित निर्माण होऊ शकेल. असं असल्यामुळं अगदी प्राप्त पुरुष जरी झाला तरी देखील त्याला तुम्ही काहीही म्हणून संबोधा, त्याला परमहंस म्हणा, त्याला भगवान म्हणा. प्राप्त पुरुषांना वेगवेगळ्या नावांनी संबोधलं जातं तरी देखील त्यांना जन्म मृत्यूचे नियम तसेच लागू होतात. त्यांना जे परमहंस अथवा भगवान म्हणून संबोधलं जातं ते वेगळ्या कारणाकरता संबोधलं जातं. कोणत्या कारणाकरता संबोधलं जातं ते आपण जरा नीट समजून घ्यायला पाहिजे. त्यामुळं हे प्राप्त पुरुषांचं झालं, जीवाचं तर नाहीच नाही. खरी परिस्थिती कदाचित अशी आहे की जीवाला देखील देह सोडायचा नसतो, कारण अधिक भोग भोगायचे आहेत आणि भोग भोगण्याचं साधन आहे. अबोधानिका होईना तो देहाशी संबंधित असतो, पण देहाच्याच ठिकाणी अशा घडामोडी होतात की देह त्याला टाकून देतो, देह त्याला सोडून देतो, पण देहाला देखील ती घटना नको असते. असं असल्यामुळं काही एक तडफड होते. पण अशाही परिस्थितीत जेव्हा तो मुक्त होतो देहाच्या कचाट्यातून, बंधनातून, तेव्हा तो एखाद्या पक्षासारखा स्वैर मोकळा असा होतो. खूप चमत्कारांनी किंवा अगदी अपवादात्मक घटना म्हणून अशा वेळेला काय होतं हे सांगितलं जातं. कोणी कोणी व्यक्ती डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केल्यानंतर देखील परत जिवंत होतात. आपल्या इथं येणारा सुगंध देसाई त्याचे वडील डॉक्टरांनी ते गेले असं सांगितल्यानंतर काही वेळानी काही थोड्या वेळानी परत हालचाल करायला लागले. ही खूप अपवादात्मक घटना आहे. तुम्हाला माहिती आहे सुगंध त्यांना हार्ट अटॅक आलेला होता ते परत जिवंत झाले. त्यांनी लिहून ठेवले माझ्याकडे आहे ते टिपण. सुगंधनी मला त्याची झेरॉक्स दिली. ते त्याच्यानंतर 4-6 महिने राहिले आणि परत हार्ट अटॅक आला आणि गेले. तर ते असं म्हणतात की मी या देहाकडं देहातून बाहेर आलो. डॉक्टर तपासतायत आणि म्हणतायत की हा गेला. मला आत देहामध्ये जायचं होतं पण मला जाता येत नव्हतं. माझी पत्नी माझी मुलं रडताना मी पाहत होतो माझ्या पलंगाच्या अवतीभोवती. आणि हे काय होतं आहे, अचानक मी बाहेर चाललेलो आहे, खिडकीतून मी बाहेर गेलो आणि अतिशय वेगाने उंच अंतराळामध्ये मी गेलो. मी वर 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 जात असताना मला अगदी मोकळं वाटायला लागलं. मला सगळं दिसत होतं खालचं पण आता मी मोकळा झालेला होतो. आणि कोणीतरी मला धक्का दिला आणि मी देहात आहे असं मला जाणवलं. अशा प्रकारचं ते टिपण आहे. ते समाजवादी विचारांचे होते. ते अभाविक होते. सुगंध स्वामीजींकडे येतो हे त्यांना मान्य नव्हतं. ते एकदा त्यांच्या पत्नी बरोबर म्हणजे सुगंधच्या आई बरोबर बोलत असताना सुगंधनी ऐकलं की हा बाळासाहेबांकडे जातो, मला याची काळजी वाटते, आपला एवढा व्यवसाय आहे, हा जर असा परमार्थ करायला लागला तर व्यवसाय सांभाळणार कसा कोण. विश्वकर्मा फर्निचर्स त्यांनी खूप नावारूपाला आणलं. ही तारा देसाई गॅस कंपनी त्या त्यांच्या भगिनी, मित्र मेडिकल्स मेडिकलचं दुकान, असा एवढा मोठा व्याप त्यांचा असताना आपला मुलगा असा परमार्थाला लागलेला त्यांना मान्य नव्हता. पण या घटनेनंतर त्यांनी उपनिषदच वाचायला काढली. उपनिषदामध्ये जीवानी देह सोडल्यानंतर जीवाला काय अनुभव येतो याची वर्णन ते वाचायला लागले आणि ते म्हणाले की हे सगळं मिळतंय माझ्या अनुभवाशी, हे सगळं मिळतं जुळतं आहे. बोध झालेला नसला तरी देखील देह सोडेपर्यंत जीव कदाचित त्रासच घेतो. त्याला आत यायचंही असतं पण आता आत येता येत नाही कारण ज्या मशीनच्या द्वारे तो टिकून होता ते मशीनच बंद पडलेलं आहे. पण जेव्हा प्राप्त पुरुष देह सोडतो तेव्हा देह सोडण्याचा अनुभव त्याने अनेक वेळेला घेतलेला असतो. साधनेच्या वेळेला आपण आहोत पण देह नाही ही स्थिती किंवा देहभावाच्या आपण पलीकडे गेलेले आहोत ही स्थिती अनेक वेळेला त्याने अनुभवलेली असते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की उभेया उभेपण नाही जयाचे, मा पडलिया गहन कवण तयाचे, म्हणून प्रतीतीच्या पोटीचे पाणी न हाले. उभा असताना देखील म्हणजे देह असताना देखील त्याबाबत ज्याची विशेष अहंतेची भावना नव्हती, मा पडलिया गहन कवण तयाचे, मग देह गेला तर गेला असं प्राप्त पुरुषाला होतं. दिक कालाचे तुटो निबंधन जिथे लोपले ते मी तू पण होऊन स्वये चित घन आपण स्वभावे साक्षित्वही संपले स्वामी निजधामी चालले. देहामध्ये असताना दिक आणि काल याचं बंधन नेहमीच असतं. ते बंधन तुटून गेलं, मी आणि तू हा भाव संपून गेला, कारण देहाच्या सापेक्ष माझ्या पक्षी मला तू होता आणि यांच्या पक्षी देखील देहाच्या सापेक्ष ते स्वतःला मी आणि मला तू म्हणत होते. आता मी तू ही भाषा उरली नाही, देहच नाही असं झाल्यामुळं असं अनेकदा तो अनुभवतो. आत्म्याची स्वतंत्रता, आत्म्याची निस्संगता, आत्म्याची परिपूर्णता, आत्म्याची जन्मरहितता आणि मरणरहितता वारंवार अनुभवल्यामुळं तो त्याचा निश्चय होऊन जातो आणि तो त्या तऱ्हेनी देह ठेवतो. स्वतंत्रतेच्या इष्टाला पारतंत्र्याचे लांछन आसक्ती हे शब्दच चुकीचे आहेत, असं काही होतच नाही. आपण खूप आपल्या अंगाने विचार करून प्रश्न विचारलेला असतो एवढंच, आणि बरोबर आहे, प्रश्नकर्त्याचं इतकं काही चुकले असं नाही, कारण कोणीही आपल्या अनुभवाच्या पायावर तिथं उभं राहूनच प्रश्न विचारणार. पण शास्त्र काय म्हणतं किंवा खरी गोष्ट काय आहे हे समजून घ्यायचं आहे म्हणून तर प्रश्न विचारलाय. म्हणून याचं उत्तर असं आहे की शरीरांतर्गत जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या बुडाशी जे जीव चैतन्य आहे नुसत्या चैतन्याला जीव म्हणत नाहीत, कारण ते चैतन्य मनाच्या बुद्धीच्या सगळ्याच्या अंगाने आपल्याला लक्षात येत असतं. त्याच्याही बुडाशी असणाऱ्या परम वस्तूला खरं म्हणजे, पण तो अबोधात असतो, त्याला जीव असं म्हणतात. आणि त्यालाच जेव्हा आपल्या स्वतःविषयी बोध निर्माण होतो तेव्हा तो निस्संग होऊन जातो, आत्मस्वरूप होऊन जातो. त्याला मग कसलाही अबोध किंवा बंधन याचा त्रास होत नाही. त्या तऱ्हेनी जीव ब्रह्मैव नापरहा असं वचन आलेलं आहे. जीव हा मुळातच ब्रह्मस्वरूप आहे, मुळातच मुक्त आहे. मात्र जे मुळातच आहे ते होण्यासाठी त्यांनी आपल्या स्वतःला इंद्रियांच्या बंधनाच्या तावडीतून सोडवण्याची गरज असते, मनाच्या बंधनाच्या तावडीतून सोडवण्याची गरज असते, बुद्धीच्या बंधनाच्या तावडीतून सोडवण्याची गरज असते. असा जेव्हा तो सुटतो तेव्हा मग तो आपली आनंद स्थिती, शांत स्थिती, प्रेममय अवस्था अनुभवतो. एवढंच नव्हे तर ती त्या अवस्थेच्या अधिष्ठानावर सगळं जगत चाललेलं आहे असं त्याला वाटायला लागतं. तत्वत त्या अधिष्ठानाच्याच सत्तेच्याच मुळ जसा माझा देह चालतो तसं त्या सत्तेच्याच अधिष्ठानावर सगळे देह त्याच्यावरच नाही का चालत असं त्याला वाटायला लागतं. रामकृष्ण असं म्हणतात की कलकत्त्याच्या रस्त्यावरून जात होतो, इतकी गर्दी, इतकी सगळीकडे धावपळ चाललेली होती आणि अचानक वाटायला लागलं की या सगळ्यांच्या आत एक चैतन्य तर भरून राहिलेलं आहे. ते चैतन्य सगळीकडे सळसळ करत आहे, हलत आहे असं वाटायला लागलं. आपल्या आत असणार चैतन्य त्याचा बोध झाला की मग त्या चैतन्याच्या योगानेच सगळे देह चालतात, बोलतात, हलतात असं वाटायला लागतं. मग लाधले गे माय आता कोणा ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू असा बोध होतो. जिथं दृष्टी जाईल तिथं तिथं परमात्माच आहे, गोपाळच खेळतो आहे असा बोध होऊन जातो असं खरं म्हणजे घडत. आपलं कर्तव्य किंवा आपल्या जीवनाचं चरम लक्ष हा बोध प्राप्त करून घेणं हे आहे. किंबहुना सोये जीवो आत्मयाची लाहे तवजे होये तया नाव सुख। जीवाला जेव्हा आत्मबोध होतो तेव्हा जे होतं त्याला सुख असं म्हणतात। तो आत्मबोध होईपर्यंत जीव आणि आत्मा अशी सरसगट मिसळ करून आपण काही उभं करू शकत नाही आणि काही खोडून काढू शकत नाही। हे काय आणि कशा करता म्हटलेले आहेत शब्द हे नीट लक्षात घेऊन जर विचार केला तर मग सगळं काही सोपं आहे। निदान बुद्धीला तरी आपल्याला उलगडतं, प्रत्यक्ष अनुभवाला यायला काही काळ लागेल पण तो मान्य आहे। तेवढा काळ लागणं एखादी गोष्ट ठसण्यासाठी हे मान्यच आहे, हे गृहीतच आहे। हरिओम तत्सत। एक मिनिट भर आपण शांत डोळे मिटून बसू। हरी 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 स्वामी जी नारायण प्रभु। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर। हरि हरि।